Jaina Tasmai Shri Shri Chaitanya Mano Bhishtam Stapitam Yena Bhutale Swayam Rupa Kadam Maryam Tadati Svapatam Tikam Vandeham Shri Guru Shri Shuka Patakamalam Shri Guru Vaishnavam Shri Shri Sagra Jatam Sagra Raghunatham Vitham Tham Sajivam Sarvaitham Savadutham Parichana Saitham Krishna Chaitanya Devam Sri Radha Krishna Padam Sindhu Dina Bandhu Chakatpate Kokesha Gopika Kanta Radha Kanta Namoskate Tapta Kanchana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanu Sute Devi Pranamami Hari Priye Vamshakalpatarubhyascha Kripa Sindhubhya Evacha Patitanam Bhavanibhyo Vaishnavebhyo Namo Namah Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Adaita Gadadhar Srivasati Gaur Bhakta Vrinda Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
To extend my sincerest gratitude to all of you for giving your very precious time to be with us to celebrate Jagannath's Rath Yatra in this very historical Shivaji Park.
की आपण वेळ काढून आज या ऐतिहासिक ठिकाणी शिवाजी पार्क येथे आले आहोत.
It is always a very special blessing to chant the Maha Mantra in Maharashtra.
महाराष्ट्रात महामंत्राचा जप करणं ही विशेष कृपाच आहे.
It is said in scripture by Lord Krishna to Sri Narada that you will find me wherever my devotees come together to remember me and chant my names in glories.
शास्त्रामध्ये असं वर्णन आहे भगवंत श्री कृष्ण नारद मुनींना म्हणतात की तू माझी उपस्थिती तिथे बघशील जिथे माझे भक्त प्रेमाने माझं गुणगान करत आहेत.
Today, so many thousands and thousands of us have come together for that purpose.
आणि आज हजारोंच्या संख्येमध्ये इथे सर्व भक्त उपस्थित आहेत त्याच कारणासाठी.
In this day and age, where there is so much conflict hatred, greed, and ego, even in the name of religion, we come together to honor Lord Jagannath.
Acharya Kaliyuga, jide bhandan tanta, dvesh, matsar, par pramukh ahe, या काळात पण इथे एवढे सर्व भक्तगण आले आहेत ते भगवंत श्री जगन्नाथांच्या प्रशंसेसाठी.
जगन्नाथ means the Lord of the universe, the father, the mother of all living beings.
जगन्नाथ म्हणजे पूर्ण जगताचे नाथ, सर्व जीवांचे आई वडील.
Vedanta Sutra describes Janmadhyasayatah, that the absolute truth is from whom everything and everyone emanates.
Vedanta Sutra mane sangitle ahe ki sarva jad ani sarva vastu he tya bhagavantan prasunas nirmit zale ahet.
Nitya siddha krishna prema satya kabunoi sravanadi suti chiti koriye udoy. That love for Krishna, love for God is dormant within the heart of all living beings.
भगवंतांबद्दल प्रेम हे सर्व जीवाच्या हृदयात बसलेलंच आहे.
This chanting of God's names awakens that love from within our heart.
आणि हरिनाम हे ते हृदयात बसलेल्या ईश्वरप्रती प्रेमाचं उत्पत्ती करतो.
सबाय पुंशं करो धर्मो यतो भक्तिर भोक्षजे अवैतकी आपति हथा विघात्म सुप्रसिद्धि. The supreme dharma, the supreme occupation or religion, is that which awakens unconditional, unmotivated love for Lord from within our hearts.
सर्वोत्कृष्ट धर्म काय तो म्हणजे आपल्या हृदयात जे हे ईश्वर प्रेम आहे त्याची उत्पत्ती करतो तोच सर्वोत्कृष्ट धर्म.
That is the purpose of Ratha Yatra, to bring all kinds of living beings together to share the one thing everyone has in common. We are all part and parcel of the supreme absolute truth of Shri Krishna.
Rath yatrecha hech mahatva ahe, sarvajan ekatra yeun ya karyasathi sanlagna hotat.
The history of this Rath yatra is very deep and very mysterious.
Rath yatrecha jo itihas ahe तो फार विशेष आहे आणि गूढ आहे.
The same parade has been taking place in Jagannath Puri in Orissa for thousands and thousands of years.
आज आपण जशी यात्रा केली तशी हजारो वर्षांसाठी जगन्नाथ पुरी ओरिसा मध्ये ही यात्रा दरवर्षी होत असते.
Every year approximately 1 million people gather at the same time to be on the same road to bring Jagannath from his temple to Gundicha.
Dar varshi jawar jawar 10 lakh log ya karyakramasathi Jagannath Puri madhe upasthit hotat ani bhagavant shri jagannathanna Jagannath mandira pasun Gundicha mandira ghun jatat.
500 years ago every year Lord Shri Chaitanya Mahaprabhu, he performed this Ratha Yatra with his devotees and millions of people and reveal to us the esoteric nature of Ratha Yatra.
जवळजवळ 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्तांसोबत आणि इतर हजारो भक्तांसोबत या रथयात्रेचं जे खास महत्व होतं हे सगळ्यांना दर्शवून दाखवलं.
When Jagannath is taken from his temple to Gundicha, it represents a meditation of bringing Krishna back to Vrindavan after being away for so many years.
त्यांनी हे सांगितलं की भगवंत जगन्नाथांना जेव्हा जगन्नाथ मंदिरातून गुंडीच्या मंदिरात घेऊन जातात याचा अर्थ होय की श्री कृष्णांना जे वृंदावनापासून बरेच वर्ष दूर आहेत त्यांना त्यांचे भक्त वृंदावनात परत घेऊन जात आहेत.
वृंदावन इज कृष्णस इटर्नल होम where he enjoys the deepest satisfaction of loving relations with his devotees.
Vrindavan he bhagavant shri krishnancha swatacha ghar hoy jithe tanna paraspar premache sambandh aadhartat.
Srila Prabhupada, he explained the meaning of Ratha Yatra in a very simple way. He said that Ratha Yatra is the meditation on bringing Krishna back into our hearts.
Srila Prabhupada ni ya Ratha Yatrecha ek far sopa artha sangitla hai ki Shri Krishna na aplya hrudayamadhye apan amantran karuya.
Krishna resides within the heart of all living beings. Sarvasya chaham hriti shani vishto mata smitir jnana papoha vanuncha. But we have forgotten him.
गीते अनुसार भगवंत श्री कृष्ण हे सर्व हृदयात व्यापी आहेत परंतु आपण हे सत्य विसरलो आहोत.
The real purpose of spiritual life and the ultimate aim of human life is to make our heart a suitable home wherein Krishna reveals himself to each of us.
आध्यात्मिक जीवनाचा उद्देश आणि खरच मानव जीवनाचा परम उद्देश हाच आहे की भगवंत जे आपल्या हृदयात आहेत त्यांना जाणून घेणं.
Lord Chaitanya, he taught us through his Gundicha Marjana that if we're going to invite Jagannath to reveal himself, our heart must be clean.
गुंडीच्या मार्जन लीलेतून श्री चैतन्य महाप्रभूंनी हे दाखवून दिलं आहे की जर श्री कृष्णानं आपल्या हृदयामध्ये आपल्याला आमंत्रण द्यायचं असेल तर आपलं हृदय हे निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे.
Every year Lord Chaitanya and his associates would meticulously clean the Gundicha temple of every grain of sand or dust or straw and then wash it with thousands and thousands of buckets of water so it would be a perfectly clean place for Jagannath to come to reside.
जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांचे भक्त गुंडीचा मार्जन करत तेव्हा एकदम बारकाईने छोटे छोटे धुळेचे कण पण साफ करत होते आणि हजारो हजारो लिटर पाण्याने त्याला धुवून पण काढत होते.
If our hearts or our minds have accumulated the dirt of lust, envy, arrogance, greed, anger and illusion, then Krishna will not be happy to reveal his home within our heart.
जर आपल्या हृदयात लोभ मत्सर्य आदि हे जे दुष्कृत आहे हे जर दडलेले असतील तर श्री कृष्ण आपल्या हृदयात कधीही अवतरित होणार नाहीत.
The purpose of every great spiritual path within this world is not just to identify with a particular group of people. It's to help one another to honestly and sincerely clean our hearts.
या जगात जेवढे धर्म आहेत त्यांचा हाच उद्देश आहे की हृदयाचं मार्जन करावं आणि भगवंतांना स्थान द्यावं. हे नाही की कुठल्या एका विशेष एका प्रकारच्या लोकांसोबत आपलं नाव जोडावं.
To cultivate the character of humility, charity, love for God and compassion to all beings.
भगवंतां प्रति प्रेम, इतर जीवां प्रति दया आणि दान धर्म ह्या गुणांना आपल्या हृदयात आपल्याला निर्माण करायचं.
So after Lord Chaitanya, who is an avatar of Krishna, in the role of a devotee to teach us by his example, after he cleaned the whole Gundicha temple, then there was the Ratha Yatra.
Shri Chaitanya Mahaprabhu he Shri Krishna chet bhakta rupi avatar ahe ani jeva te Gundicha marjan karayche tyacha nantaras Ratha Yatra arambh vhayche.
Where Krishna or Lord Jagannath invites everybody to come and celebrate by pulling the ropes and singing and dancing to bring him to Gundicha.
श्री जगन्नाथ भगवान हे सर्वांनाच आमंत्रण करत आहेत, कृपया या, माझ्या रथाला ओढा, मला गुंडीच्या मंदिरात घेऊन जा.
This is very significant.
याचं फार महत्व आहे.
In bringing Jagannath to Vrindavan through this Ratha Yatra, we are ourselves going to Vrindavan.
जेव्हा आपण भगवंतांना वृंदावना प्रति ओढतोय, याचा अर्थ हा पण आहे की आपण स्वतः पण वृंदावनाकडे जातो.
This is a universal spiritual principle. In giving, we receive.
एक वैश्विक सत्य आहे की देण्यातच आपल्याला मिळतं.
By taking Jagannath back to Vrindavan, automatically we're also coming to Vrindavan.
जेव्हा आपण भगवंतांना वृंदावनात घेऊन जातो तेव्हा काही वेळाने आपण बघतो की आपण पण वृंदावनात आहोत.
The Srimad Bhagavatam explains that when you water the root of a tree, automatically every part of the tree is satisfied.
भागवतात सांगितलेच आहे की जसं आपण झाडाला मुळांना जेव्हा पाणी देतो तेव्हा पूर्ण झाडाला पाणी देतो.
This is the meaning of seva.
याचाच अर्थ आहे सेवा.
Unselfish service for the pleasure of the Lord.
स्वतःचं दुर्लक्ष करून भगवंतांची सेवा करणं हीच सेवा होय.
When Krishna is pleased, automatically all perfections in our own life are realized.
जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला जीवनात जे काही पाहिजे ते आपोआप मिळतं.
Like watering the root of a tree.
जसं मुळांना आपण पाणी घालतो.
अहं सर्वस्य प्रभवो मत् सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मम भूतं भाव समन्वितः. This is the essence of the Gita. Krishna says, I am the source of everything that exists, the root of all existence. Therefore, those who are wise engage in my loving service and worship me with all their hearts.
हाच गीतेचा सार आहे. भगवंत म्हणतात की मीच सृष्टी करता आहे, माझ्यातूनच सर्व सृष्टी निर्माण होते. जर मला तुम्ही तृप्त केलं तर पूर्ण सृष्टीला तृप्त केलं योग्य आहे.
Under the illusion of Maya, the ahankar, false ego, thinks, the more I could get for myself, the more I will be happy.
पण मायेच्या प्रभावाखाली अहंकार आपल्याला हे बद्ध करतो विचार करायला की मी भगवंताला तृप्त नको करू, मी स्वतःला तृप्त करतो.
Liberation is to understand, the more I please Krishna through seva, the more I realize the eternal blissful nature of the Atma, the soul, that is within us, the living force.
खरी मुक्ती म्हणजे हे समजणं की जेव्हा मी भगवंतांची जेवढी सेवा करीन तेव्हा माझं खरं जे सुखमय स्वरूप आहे त्याची मला जाणीव होईल.
This body is like a temporary vehicle that the soul is residing within.
हे शरीर एक तात्पुरता एक वाहन आहे.
The soul is hungry, starving for Krishna, to feel Krishna's love and to offer Krishna love.
आत्मा हा भगवंतांच्या प्रेमासाठी भूकेला आहे.
And then all of our innermost desires can be fulfilled.
आणि जेव्हा आपल्याला भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती होते तेव्हाच आपल्या हृदयातले जे अंतःकरणात सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतील.
And it is not, the path of bhakti is not dependent on external circumstances.
भक्ति मार्ग हा बाहेरच्या कुठल्या गोष्टीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही.
It's based on our own sincerity.
आपल्या स्वतःच्या प्रामाणिकपणावर अवलंबून आहे.
In this gigantic city of Mumbai, where there are so many buildings and so many skyscrapers and so much traffic,
एवढ्या मोठ्या मुंबई नगरीमध्ये जिथे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि मोठ्या मोठ्या इमारती आहेत,
the devotees have created the theme of a simple village of Vrindavan right in the heart of the city.
इथे आपण बघतो की भक्तांनी एकत्र येऊन एक सोपा साधा वृंदावन गाव निर्माण केलं आहे.
We see little traditional village huts with cows and calves.
आपण इथे बघतोय की गायी आहेत, वासरे आहेत, छोटे छोटे घर आहेत.
Plants and trees and little forests.
झाडं आहेत, काही वृक्ष आहेत.
It is Shivaji Park has become Gundicha, Vrindavan.
आज शिवाजी पार्क से गुंडीचा माझनात परिवर्तन झालं आहे.
Some of the most beautiful places in the world have the most miserable people.
या जगात बघायला मिळतं की फार सुंदर सुंदर ठिकाण आहे पण तिथले जे लोक आहेत ते फार दुःखी आहेत.
Kashmir is known throughout the world as the most panoramic scenic heaven on earth.
पूर्ण जग विख्यात काश्मीर हे सगळ्या सगळ्यांनाच माहित आहे की फार सुंदर रमणीय ठिकाण आहे.
But due to a human situation, so much fear and hatred is there.
पण आज मानवामुळे तिथे किती भीतीचं पूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
When I was a teenager, there was a war in Vietnam.
मी जेव्हा नवयुवक होतो तेव्हा व्हिएतनाम या देशामध्ये युद्ध सुरू झालं होतं.
And some of my friends and their brothers who went there would come back and tell me, it's the most beautiful place that they've ever seen, with mountains and forests and trees and rivers and lakes and such a natural heaven.
काही माझे मित्र आणि त्यांचे बंधू तिथे जे युद्धासाठी गेले होते ते परत येऊन मला गोष्टी सांगायचे की एवढं सुंदर स्वर्गासारखं ठिकाण आहे, काय वृक्ष आहेत, नदी आणि पहाड वगैरे, पण फार सुंदर जागा आहे ती.
But everyone was so miserable, fighting and killing and fearing.
पण तिथे जे वातावरण निर्माण झालं होतं ते एकमेकांना मारायसाठी, एकमेकांना द्वेष करण्यासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
They couldn't wait to come back to their home in a city like New York or Chicago.
माझे मित्र त्या निसर्गात जाऊन पण एवढे दुखी होते की त्यांना इच्छा व्हायची की कधी मी न्यूयॉर्कला परत जातो.
So real peace, real happiness, we must find within our hearts, otherwise we cannot find it anywhere.
तर जर आपण खरी शांती आपल्या हृदयात मिळवू शकलो नाही तर आपल्याला बाहेर कुठेच ती शांती मिळणार नाही.
In 1966, my beloved Gurudev Srila Prabhupada was walking with some of his followers through one of the ghettos of New York.
1966 मध्ये माझे गुरु महाराज श्रील प्रभुपाद हे न्यूयॉर्कच्या काही लोअर ईस्ट साईड गेटो मध्ये होते.
There were rats, there was garbage, there was really filthy place. But Srila Prabhupada said, can you not see? This is the spiritual world.
पण श्रील प्रभुपाद म्हणत तिथे खर तर सगळीकडे कचरा असायचा, उंदर फिरत असायची, पण त्याच्यात प्रभुपाद म्हणायचे अरे इथे आध्यात्मिक जगत तुम्हाला दिसत नाही का.
Because when you love Krishna, when you have a pure heart, you can see Krishna everywhere.
कारण जेव्हा तुमचं हृदय साफ असतं, हृदयामध्ये भगवंताप्रती प्रेम असतं, तेव्हा तुम्हाला भगवंत सर्व ठिकाणी दिसतात.
Today some people go to Vrindavan and they only see dirt.
आज कधी कधी लोक वृंदावनात जातात आणि तिथे फक्त त्यांना कचराच दिसतो.
And Srila Prabhupada goes to the ghetto of New York and he sees Krishna.
And Srila Prabhupada, New York, Sarvat. साफ नसणारे ठिकाणी जायचे आणि तिथे त्यांना भगवंत आणि वृंदावन
दिसायचं.
तर मग ते जेव्हा वृंदावनात असायचे तेव्हा त्यांना वृंदावनात काय दिसायचं?
So yes, even in a city like Bombay, we can create Vrindavan.
आपणही योग्य भावनेत मुंबईत वृंदावन निर्माण करू शकतो.
Because Krishna never leaves Vrindavan.
कृष्ण हे वृंदावनाला कधीच सोडून जात नाही.
And Krishna is not different than his name. Krishna is not different than our remembrance of him.
Bhagavanta hai aapla nava pasun abhinna hai, tyancha smruti pasun abhinna hai.
When we sincerely become absorbed in remembering Krishna, in serving Krishna, in loving Krishna, factually our mind becomes Vrindavan.
Jeva apan Shri Krishna na स्मरण करण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये, त्यांना प्रेम करण्यामध्ये संलग्न होतो तेव्हा खरोखर आपलं हृदय हे वृंदावन बनत.
That is the meaning of Rath Yatra.
हाच रथ यात्रेचा अर्थ होय.
Historically, after Krishna was away from Vrindavan for many, many years, living in Mathura and Dwarka, he invited the residents of Vrindavan, the Vrijavasis, Kurukshetra for a solar eclipse.
ऐतिहासिक दृष्टीने बघितलं तर वृंदावनातून बाहेर होते भगवंत बरेच वर्ष द्वारकेत होते आणि त्यांनी व्रजवासियांना कुरुक्षेत्रामध्ये यायचं निमंत्रण दिलं.
There the gopis headed by Sri Radha and the other devotees of Vrindavan, when they saw Krishna as a royal prince, they wanted to bring him back to his real home.
जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये राधाराणी गोपी गोपक यांनी भगवंतांना एका राजकुमाराच्या आभूषणांमध्ये बघितलं तेव्हा त्यांना इच्छा झाली की भगवंतांनी वृंदावनात परत यावं.
Lord Chaitanya is Krishna who came to taste the sweetness of Radha's love and to give that love to the world.
Shri Krishna Chaitanya Mahaprabhu ke Radhancha Shri Krishna prati je prem ahe yancha aswadan karanyasathi ani jagala vatap karanyasathi ithe avtarit zale ahet.
The absolute truth is one.
Param satya ekach ahe.
But became two as Radha Krishna, Sita Ram, Lakshmi Narayan for the purpose of loving exchange.
ते एक परम सत्य प्रेमाच्या आदान प्रदानासाठी दोन दोन रूपांमध्ये विभाजित झालंय राधा कृष्ण लक्ष्मी नारायण सीताराम.
राधा कृष्ण प्रणय विक्रतीर्थदिनी शक्ती अश्वा. The origin of all love is the love between Radha and Krishna.
या जगात आपण जिथेही प्रेम बघतो त्याचं उगम स्थान म्हणजे राधा राणीचं श्री कृष्णांप्रती प्रेम.
Beings, Radha and Krishna, again became one in the form of Lord Chaitanya.
आणि हे दोन परम व्यक्ती राधा आणि कृष्ण परत एका रूपात एकत्र झाले आणि ते रूप म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू.
In the mood of Sri Radha, Lord Chaitanya was having a conversation with Jagannath, Puri Radharaj.
श्री राधाराणींच्या भावात श्री चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथांशी संवाद करत होते.
You are the same Krishna and I am the same Radha, but myself and all of the Vrijavasis and your family members, we want to see you come back to your real home of Vrindavan.
तुम्ही तेच कृष्ण आहात, मी ही तीच राधाराणी आहे, पण माझं आणि इतर गोपींचं असं म्हणणं आहे की तुम्ही परत वृंदावनात या जिथे आपण प्रेमाचे संबंध परत पुनर्स्थापित करू शकतो.
Here you are surrounded by armies and elephants and chariots, and there's the rattling and the sounds of all of these chariots and military.
इथे तुमच्या अवतीभोवती सेना आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत आणि त्याचा एवढा किल्लोळ आवाज होतोय.
Please come back to Vrindavan. where you will be in a beautiful forest surrounded by cows and hearing the humming of the bees and the singing of the birds.
Krupaya punha vrindavanat ya jithe ek far sundar van ahe jithe madhumashancha sundar awaz yeto.
We see you now dressed as a royal prince with gold and silver armor and crown. We want to come bring you back to Vrindavan where you wear simple cloth and forest garland and a peacock feather in your beautiful hair.
Atta tumchyavar sonyache aabhushan ahe, sharirawar chilkhat ahe, vegvegle aabhushan ahe, pan tumhi Vrindavanat jeva yaal teva tumhi far sadhe kapde ghalta, van mala aste ani ek moracha pis asta pagdiva.
We know, my lord, that you do not enjoy even a fraction of the happiness here as you do in Vrindavan, and your happiness is our happiness.
Amala maiti ahe ki ithe je tumhala ananda milte to ek kan matra pan nahi ahe tya anandacha jo ananda tumhala Vrindavanat milto ani amcha ananda ha tumcha anandapasun abhinna ahe.
And then Shri Radharani, she revealed her heart. She said that I do not mind this unhappiness that I feel, but it breaks my heart to see the suffering of Nanda, Yashoda, the Gopas, and the Gopis.
And mag Radharani ji mhatla ki maza mala jo ananda milat nahi tyachi mala parva nahi, pan mala ekach khanta hai ki Yashoda mai Nanda Maharaj ani itar je brajvasi ahet tyanna hi to ananda prapta nahi.
If you do not come back to Vrindavan, they will not be able to live.
Jar apan Vrindavanat nahi aale tar te nakkis tyanche pran tyagtil.
This was the mood that Lord Chaitanya taught us.
Ha bhav Shri Chaitanya Mahaprabhu ne apan sarvanna shikavla aahe.
Aradukha dukhi. That the unhappiness of others is our unhappiness and the happiness of others is our happiness.
Para dukha dukhi manje dusryancha dukha hai aapla dukha ani dusryancha sukh hai aapla sukh.
There is no greater quality that pleases the Lord more than compassion for the welfare of other beings.
Dusryancha kalyanasathi aapan tar satat कार्यरत राहिलो त्याच्यापेक्षा चांगला भाव नाही हे भगवंत आपल्याला सांगतात.
लॉर्ड चैतन्य हू इज राधा इन दैट भाव ही टॉट अस दिस इज द मूड ऑफ राधा. शी वाजंट ब्रिंगिंग कृष्णा बैक टू वृंदावन सिंपली फॉर हरसेल्फ बट शी वाज ब्रिंगिंग हिम बैक टू वृंदावन फॉर द हैप्पीनेस ऑफ एवरीवन.
श्री चैतन्य महाप्रभू ने आपल्याला ही शिकवण दिली आहे की गोपी आणि राधाराणी हे भगवंतांना वृंदावनात फक्त स्वतःच्या आनंदासाठी नव्हते बोलवत तर इतर ब्रजवासींची सेवा करण्यासाठी बोलवत होते.
And these wonderful people who arranged this festival, that's what their mood is.
आणि इथे आपण जे बघतोय एवढा मोठा जो महोत्सव आहे इथल्या ज्या भक्तांनी याचं आयोजन केलंय त्याचाही तोच भाव आहे.
जस्ट अ फ्यू यंग पीपल in their 20s or early 30s, they put all this together. Even our temples do not participate except enjoying the festival itself.
आपण इथे बघतो की काही नवयुवक आहेत 20-30 वर्षाचं वय आहे त्यांचं पण ते एकत्र येऊन एवढा सुंदर एक त्यांनी महोत्सव आयोजित केला आहे. बऱ्याच कार्यांमध्ये आपल्या मंदिरांनी पण इथे सहभाग केला नाही पण त्यांनी स्वतः सगळं केलं.
I don't want to mention names because if I mention names I'll forget names and then I will feel bad and others may feel bad also.
मी भक्तांचं नाव या कारणासाठी घेत नाही काही जर नाव मी विसरलो तर काही लोकांना वाईट वाटू शकतं.
But these young people, out of their own inspiration, they do this every year.
पण इथले जे लोक आहेत त्यांची हीच हाच एक मुख्य भाव आहे की इतरांची सेवा करावी.
They raise all the funds to create this beautiful arrangement and to feed tens and thousands of people prasad.
इतली सर्व आयोजन आणि हजारो लोकांसाठी प्रसाद याच्यासाठी जे पैसे लागतात ते त्यांनीच गोळा केले आहेत.
They have all of these beautiful displays made.
इथे वेगवेगळ्या जे ठिकाण त्यांनी निर्माण केले तेही त्यांनीच केले.
Getting permissions and permits, it sometimes takes months, and it's oftentimes really, really a struggle.
शासनाकडून पोलिसांकडून परवानगी घेणं हे खूप कठीण काम असतं आणि कधी कधी महिने आणि महिने लागतात त्याच्यासाठी.
They are working so hard, struggling, sleepless nights oftentimes, giving everything they have just so everyone else can enjoy this experience of going back to Vrindavan along with Jagannath.
त्यांनी केवढी मेहनत केली आहे, कधी कधी तर रात्री त्यांना झोपही नाही लागत आणि खांब फुटतो जवळजवळ, पण हे सगळं त्यांनी याच्यासाठी केलंय की आपण सर्वजण वृंदावनात जाऊ.
This is the mood of Lord Chaitanya. This is bhakti. I don't mind my own unhappiness, but it breaks my heart to see other people without you.
ही आहे भक्ती, हे आहे श्री चैतन्य महाप्रभू, ही आहे श्री चैतन्य महाप्रभूची शिकवण की माझं स्वतःचं दुःख मी बाजूला ठेवून इतरांच्या दुःखाचं निवारण करीन.
श्रील प्रभुपाद, our beloved guru and founder Acharya, he so much taught us this move by his life.
श्रील प्रभुपाद जे आमचे गुरु आणि संस्थापक आचार्य आहेत, त्यांनीही आपल्या जीवनातून हीच शिकवण दिली.
He was living in the heart of Vrindavan.
ते वृंदावनात राहत होते.
And without any money and not knowing anyone, he went on a boat, a cargo ship, to America.
त्याच्याकडे काही पैसे नव्हते, अमेरिकेत कोणाला ओळख नव्हती, तरी ते एका जहाजावर बसून अमेरिकेला गेले म्हातारपणे.
38 days traveling over oceans. He had heart attacks, he had seasickness, he was 70 years old.
70 वर्षाचा वय, 38 दिवस प्रवास केला विविध महासागरांवरून जाऊन अमेरिकेला पोहोचले.
Because he wanted to bring the world to Vrindavan.
त्याचा एकच प्रमुख उद्देश होता की संपूर्ण विश्वाला वृंदावनात घेऊन जायचं.
He traveled all around the world 13 times to teach the simple message.
त्यांनी पूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं 13 वेळा, कशासाठी? याच कारणासाठी.
That Vrindavan, the spiritual world, is within your own heart.
हेच त्यांनी सांगितलं की वृंदावन जे आध्यात्मिक जगत आहे ते आपण सर्वांच्या हृदयात उपस्थित आहे.
It is your true home.
तेच आपलं खरं घर आहे.
Please go back home, back to Godhead within yourself.
कृपया कृपया सर्वांनी वृंदावनाचा आपल्या घरीचा आपल्या हृदयात आहेत ते.
And in this age of Kali, it's very simple.
आणि या कलियुगात हे करायचा मार्ग फारच सोपा आहे.
कबेर तो सुनिदे राजा नास्ति एक महान गुणान कीर्तना एव कृष्णस्य मुक्त संग परम कृचय. This Kali Yuga is an ocean of faults.
भागवतात सांगितलं आहे की कलियुग जे आहे, आजचा जो काळ आहे, तो दोषांचा महासागर आहे.
So much quarrel.
किती भांडणतंड.
And hypocrisy.
आणि खोटारडेपणा.
And so many ways that people have to suffer.
आणि किती दुःख आहेत लोकांच्या जीवनामध्ये.
So many dangers within and without.
किती संकट आहेत आतमध्ये, काही संकट आहेत, काही बाहेर संकट आहेत.
But there's one benediction. And simply chanting Krishna's name, one can attain the perfection of liberation.
पण या कलियुगाचा एक सर्वोत्कृष्ट गुण आहे की फक्त हरिनामाच्या संकीर्तनाने सर्व स्वार्थ मिळतील.
Srila Prabhupada did not mind his own unhappiness because his happiness was seeing us happy.
श्रील प्रभुपादांना आनंद याच्यातच होता की त्यांनी आपल्या सर्वांना आनंदित बघावं.
This is the spirit of Ratha Yatra. This is the spirit of these young people who created this wonderful festival for all of us.
ज्या लोकांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय त्यांचाही हा स्वभाव होय.
And Lord Jagannath is smiling so blissfully.
आणि बघाल तुम्ही श्री जगन्नाथ जी आहेत ते किती फार सुंदररित्या हसत आहेत.
He trips us through this festival. We think we're bringing him to Vrindavan by pulling his chariot.
भगवंत आपल्याला कसे फसवतात आपल्याला असं वाटतं की आपण भगवंतांना वृंदावनात घेऊन चाललोय.
But by inspiring us to do this, he's actually bringing us to Vrindavan.
पण आपल्याला या सेवेत लावून आपल्याला ते वृंदावनात घेऊन चालले.
And in sharing the joy of pleasing Lord Jagannath, we water the root of the tree of our existence, and we become truly happy.
आणि अशा प्रकारे या रथयात्रेत सहभाग करून आपण श्री कृष्ण रूपी जे वृक्ष आहे त्याच्या मुळाला आपण पाणी घालतोय आणि आपण खरं स्वार्थ मिळवतोय.
When Krishna heard these words from Sri Radharani, he said that actually I am remembering the residents of Vrindavan and crying for all of you day and night.
जेव्हा श्री कृष्णांनी श्री रघुराणींच्या तोंडातून हे शब्द वचन ऐकले तेव्हा त्यांनी म्हटलं की मीही तुम्हा सर्वांना आठवण करून दिवस रात्र रडत असतो.
Gita says, Yegata mam prabhajyate tam stadaiva bhajamyaham, that the Lord reciprocates with the nature of our love.
गीतेतही सांगितलंय भगवंतांनी की जसं तुम्ही मला समर्पण कराल तसंच मी आदान प्रदान करेन तुमच्या.
If we cannot live without Krishna, then Krishna so lovingly cannot live without us.
जर आपण असं जगलो की आपण भगवंतांशिवाय जगणार नाही तर भगवंतही त्याच भावामध्ये असं दर्शवतात की तेही आपल्याशिवाय जगू शकत नाही.
Krishna says, just to keep us all alive, I come to Vrindavan every day and reside within your hearts and embrace your love.
मग श्री कृष्णाने म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवण्यासाठी मी रोज वृंदावनात येतो आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात वास करतो.
Krishna quoted a beautiful verse.
आणि मग श्री कृष्णाने एक सुंदर श्लोक सांगितलं.
My bhaktiya ibhutatma amritatva eva kalpate, which means by rendering devotional service or bhakti to me, all living beings, anyone, wherever they're from, whatever caste, whatever nationality, whatever sex, whatever age, anyone and everyone, all living beings can attain the highest perfection of eternal blissful life simply by rendering service to me.
आणि मग श्री कृष्णाने सांगितलं की फक्त प्रेममयी भक्ती मला अर्पण करून सर्व प्रकारचे जीव कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही देशाचे असू दे पण त्यांना संतुष्टी मिळेल.
And because of your good fortune that you have such special love for me, I am your property.
आणि मला माहित आहे की तुम्हा सर्वांना माझ्या प्रति विशेष प्रेम आहे तेव्हा खरोखर ऍक्च्युअली मी तुमचीच संपत्ती आहे.
बस बस हे सोडत जाता.
Krishna willingly becomes the property of the love of his devotee.
भगवंत हे भक्ताच्या प्रेमापोटी स्वतःला त्यांना अर्पण करतात.
To realize that love and to share that love with the world is the highest perfection of life.
तर हे प्रेम आपण स्वतः स्वीकारणं आणि इतरांना वाटणं हेच परम उद्देश आहे.
योगिनां अपि सर्वेषां मार्गतानि मार्गतेनात्मनात्मना. Krishna tells in Gita, of all yogis, he who abides in me with true love and devotion and serves me in that spirit is the highest of yogis and most perfect.
Bhagavad Gita madhe Bhagavanta sangtatas ki jo yogi nitya niyamani majhyat vas karto, majha smaran karto, to yogi sarvotkrushta ahe ani to mala sarvat priya ahe.
This is very practical.
हे किती सोपं आहे करायला.
बाय जस्ट पुटिंग सेवा टू कृष्ण एज द सेंटर ऑफ आवर लाईफ.
आपल्या जीवनात श्री कृष्णांना मध्यस्थ ठेवणं आणि वेगवेगळ्या रीतीने त्यांची सेवा करणं.
Whether we are in business, whether we are farmers, whether we are engineers or students or swamis, if we just perform our work in a spirit of seva, we can receive the grace of the Lord and achieve all perfection.
Apla vyavsay kutlahi ka ase na, pan apan jar seva keli bhagavantan prati tar te sarvat changla ahe.
Chhatrapati Shivaji is a general, a kshatriya and a warrior.
Shivaji Maharaj ek kshatriya hote, senani hote.
And he was defending his people fearlessly.
आणि आपल्या लोकांची रक्षा करणं त्यांनी कधीही चुकवलं नाही.
But yet, his heart aspired to find shelter in the satsang of great saints like Tukaramji.
पण त्याच्या हृदयात एक आशा होती, कधीतरी मला तुकाराम महाराजांचा आश्रय प्राप्त व्हावा.
Even while fighting in wars through the grace of Tukaramji, he was finding Vrindavan in his heart.
मोठे मोठे युद्ध लढताना पण तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना त्यांच्या हृदयात वृंदावनाची प्राप्ती झाली होती.
If we have satsang, association of holy people, and we chant God's names and live to learn to live in a spirit of seva, our hearts, our minds will forever be Vrindavan.
जर आपण सत्संग केला आणि सेवा केली तर नेहमी आपल्या हृदयात वृंदावन हे राहील.
And that is the supreme blessing that is being given to everyone.
आणि हा सर्वोत्कृष्ट आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त आहे.
Param vijayate Sri Krishna Sankirtan. This is the goal of life and the simple chanting of Krishna's names can bring our heart back to that simple village of love and compassion. Therefore, the chanting of the names of the Lord is the greatest benediction that we can share with our families and with the world.
जेव्हा आपण हरिनाम संकीर्तन करू तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल आणि तेव्हाच आपण आपल्या परिवारासह खरं सत्य मिळवू शकतो.
And be happy.
आणि अशा प्रकारे आपण सुखी राहू शकतो.
I thank you very, very much.
मी आपण सर्वांचा आभारी आहे.
I'd like to invite you to together perform Nam Sankirtan.
We आता आपण सर्वांना विनंती करतो की आपण नाम संकीर्तन करूया आणि त्यात आपण सर्व सहभागी व्हा.
As I'm chanting with folded palms, pranam, welcome Krishna who has descended in his name into our hearts.
जेव्हा मी गाईन तेव्हा आपण सर्वांनी हात जोडून श्री कृष्णांना प्रणाम करा आणि त्यांना आपल्या हृदयात यायचं निमंत्रण द्या.
And as you are chanting, raise your arms very high.
आणि जेव्हा आपण गाल तेव्हा आपले हात वर करा. अशा प्रकारे सर्वांनी हात वर करा.
In the spirit of Draupadi following, crying out for the shelter of Lord Krishna.
आपण हृदयातून श्री कृष्णा प्रति आवाहन करूया.
And everyone chant very loudly with great feeling.
कृपया आपल्या हृदयातून पुकारा भगवंतांना जोरात.
And now he will teach us how to dance by putting our left foot in front of our right.
आणि आता मी तुम्हाला दाखवतो की कसं नृत्य करायचं आपल्या डावा पाय समोर करून.
Everyone, please stand and do like this.